नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. दिल्ली स्वातंत्र्य दिसा आपल्या भाषणांत केल्ल्या घोशणांचो आढावो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज म्हत्वाची बसका घेतली. स्वातंत्र्य दिसा उलोवपांत मोदी हांणी गरीब आनी मध्यमवर्गीय कुटुंबां खातीर परवडपी रीण सुनिश्चीत करपा विशीं उल्लेख केल्लो. तांणी ही घोशणा चालीक लावपा खातीर चालू आशिल्ल्या तयारेचो नियाळ घेतलो. घराघरांनी सौर उर्जा सुनिश्चित करपाविशी प्रधानमंत्र्यांनी आपल्या उलोवपांत उल्लेख केल्लो. ही येवजण चालीक लावपाच्या तयारेचो तांणी आढावो घेतलो. आशियाई खेळा सर्तीत चीनातल्या हांगझू हांगा भारतान 28 भांगरा, 36 रुपया आनी 41 कांस्या पदकासयत 105 पदकां मेळयल्यात. 100 पदकांची इतिहासीक मोख भारतान पार करपाची ही पयलीच खेपेची गजाल. तशेंच ऑलिंपिक, राष्ट्रकुल खेळ आनी आशियाई खेळ ह्या तीन मुखेल खेळांतल्या खंयच्याय खेळांत भारतान 100 परस चड पदकां मेळपाची ही फक्त दुसरी खेपेची गजाल. 2010 वर्सा नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत तांणी 101 पदकां जिखून घेतिल्ली. निमाणे पदक दादल्यांच्या कबड्डी पंगडान जिखले. तांणी इराणा आड 33-29 अशी भांगरा पदक मेळयले. पावसाक लागून अफगाणिस्ताना आड जाल्ली निमाणी मॅच बंद जाले उपरांत दादल्यांच्या क्रिकेट पंगडान भांगरा पदक मेळयले. कुस्तीत दीपक पुनियान दादल्यांच्या 86 किलो फ्री स्टायल विभागात रुप्या पदक मेळयले. बायलांच्या हॉकी पंगडान जपानाक 2-1 अशी हार दिवन भारतान आनीक एक कांस्य पदक मेळयले. बॅडमिंटनात दादल्यांच्या दुहेरी सर्तींत चिराग शेट्टी आनी सात्वीक साईराज रांकी रेड्डी हांच्या जोडयेन भांगरा पदक जिखले. आशियाई खेळा सर्तीत भारतान बॅडमिंटनात भांगरा पदक जिखपाची ही पयलीच खेपेची गजाल. तांणी दक्षिण कोरियाच्या चोई सोलग्यू आनी किम वॉन हो हांकां सरळ खेळांत 21-18 आनी 21-16 अशी मात केली. बायलांच्या कबड्डी आनी दादल्यांच्या वैयक्तीक तिरंदाजी कंपाऊंड सर्तींत हेर भांगरा पदकां जिखली. सध्या पदकां तकट्याचेर देश चवथ्या क्रमांकाचेर आसा. आशियाई खेळा सर्तीत आमच्या खेळगड्यांनी 100 पदकां मेळपाची मोख हुपल्या म्हूण देश खुशाल भरीत जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. 10 ऑक्टोबर 2023 दिसा आशियाई खेळा सर्तीत केल्लो भारतीय पंगड घरा पावतकच प्रधानमंत्री तांचे कडेन संवाद साधतले. चीनातल्या हांगझू हांगा जाल्ल्या 19व्या आशियाई खेळा सर्तीत विक्रमी 100 पदकां जिखिल्ल्या बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारतीय पंगडाक परबी दिली. भारतान आशियाई खेळा सर्तीत पयलेच खेपे 100 पदकां जिखून इतिहास घडयलो अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान राष्ट्रपतींनी सांगलें. राष्ट्राक दरेका खेळगड्याचो खूप अभिमान आसा अशें तांणी म्हणलें. तांणी आनिकूय मुखार वचत रावचे आनी फुडाराक आनिकूय उंचेल्या पावण्यावेली कामगिरी साध्य करची अशें राष्ट्रपतींनी म्हणलें. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांच्या अध्यक्षतेखाला आयज नवी दिल्लीत म्हाल आनी सेवा कर परिषदेची 52वी बसका जाली. हे बसकेक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हांचे वांगडा राज्य आनी केंद्रीय प्रदेशांचे अर्थमंत्री हाजीर आशिल्ले. जीएसटी परिषदेच्या बसके उपरांत मिडियाक माहिती दितना अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगले की जीएसटी परिषदेन गोडाचेर 28% कर उणो करून 5% जीएसटी लागू करपाचो निर्णय घेतला, जाका लागून उसाची शेती करपी शेतकारांक फायदो जातलो. 70% बाजरी आशिल्ल्या पिठाची मेकळे स्वरुपात विक्री केल्यार 0% जीएसटी लागतली अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. जर ते पॅकेज आनी लेबल केल्ल्या स्वरुपात विकले जाल्यार ताचेर 5% जीएसटी लागू जातली अशें तांणी मुखार सांगले. इस्रायलात जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी धक्को बसला अशें म्हळा. भारताची प्रार्थना ह्या हल्ल्यात बळी पडिल्ल्या निष्पाप लोकां खातीर आनी तांच्या कुटुंबियां खातीर आसा अशें एका सोशल मिडिया पोस्टांत तांणी म्हळा. भारत इस्रायला फाटल्यान ह्या गंभीर आनी कठीण परिस्थिती सदांच आसा अशें तांणी मुखार म्हणला. इस्रायलाची सध्याची स्थितीचे फाटभुयेर भारतान आपल्या नागरिकांक सतर्कतेचो इशारो दिला, तशेंच सुरक्षा प्रोटोकॉल पाळपाचे आवाहन केला. आपत्कालीन परिस्थितीत 972-3522-6748 ह्या नंबरार संपर्क करा वा संदेश धाडा अशें मागला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज उत्तराखंडातल्या तेहरी जिल्ह्यातल्या नरेंद्र नगरात केंद्रीय प्रादेशीक परिषदेच्या 24व्या बसकेच्या अध्यक्षपदार आशिल्ले. हे बसकेत उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री शिवराज सिंग चौहान, छत्तीसगडाचे मुखेलमंत्री भूपेश बघेल, उत्तराखंडाचे मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हे हाजीर आशिल्ले. उपरांत राज्याची राजधानी देहरादूनातल्या रान संशोधन संस्था हांगा आयोजित 49व्या अखिल भारतीय पुलीस विज्ञान काँग्रेसीतूय मंत्री शाह सहभागी आशिल्ले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.